सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. 9:13 झालेत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये जसं थोडा वेळापूर्वी सांगितलं, नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आज तिसऱ्या माळीचा दिवस आहे आणि आठवड्यातला पहिला महिन्यातला तिसराच दिवस आहे आणि ह्याच दिनाचं औचित्य साधून एक महत्वपूर्ण गोष्ट इकडे मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करणार आहोत. नवरात्रोत्सव म्हटलं की सेलिब्रेशन, नवरात्रोत्सव म्हटलं की जागर, टिपऱ्या, दांडिया, गरबा आणि नारी शक्तीचा जागर. आज की नारी है सप्पे भारी. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालता आहेत. काही ठिकाणी पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढ्यात आपल्याला महिला पाहायला मिळत आहेत. 10वी 12वीचे रिझल्ट पाहिले तर दरवर्षीच सध्या परंपरा सगळ्या पोरी सेट करत चाललेल्या आहेत की जास्तीत जास्त पर्सेंटेज पोरींना पास होण्याची टक्केवारी जास्तीत जास्त पोरींची. सो प्रत्येक ठिकाणी सार गोष्टी एक गोष्ट, महिला नारी शक्ती सगळीकडे पाहायला मिळते आहे. पण काही अशा स्पेसिफिक महिला आहेत ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन अत्यंत महत्वाचं असतं. आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे, आपण सगळेजण चैनीनं आरामात आपली झोप घेऊ शकतो, निश्चिंत वावरू शकतो, जगू शकतो, लोकशाहीच्या किंवा तत्सम गप्पा मारू शकतो, कारण सैनिक हे तैनात आहेत सीमेवर. आपल्याला खात्री आहे आपल्या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही सगळी मंडळी अत्यंत समर्थपणानं पार पाडतील. आणि ह्याच सगळ्या सैनिकांचा बॅकबोन म्हणजे त्यांच्या घरात असणारी नारी शक्ती, त्या सैनिकांच्या माता, त्यांच्या पत्नी, त्यांच्या मुली, त्यांच्या भगिनी. मॉर्निंग नंबर वन मध्ये हा संपूर्ण आठवडा, हे संपूर्ण नवरात्र आपण याच महिलांना सलाम करणार आहोत. कसं तुम्हाला थोडंसं सांगतो, जस्ट स्टे ट्यून्ड. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत, बजाते राहो.